नमस्कार, मी डॉक्टर चंद्रशेखर तांबणे, कॅन्सर तज्ज्ञ, औरंगाबाद. रेडिओ मिरची तर्फे मी आज 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना शुभेच्छा देतो. आणि या दिवसानिमित्त आपण महिलांचे आरोग्य या सदरात महिलांचे कॅन्सर या विषयाची थोडी माहिती आपण घेऊ. गर्भाशयाचा कॅन्सर ओळखण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय किंवा तपासण्या असतात. सर्वात सोपी आणि ओपीडी बेसिसवरती करण्याची टेस्ट म्हणजे पॅप टेस्ट. या तपासणीद्वारे गर्भाशयाच्या वरच्या ज्या पेशी असतात, ज्या सेल्स असतात, या मायक्रोस्कोपच्या खाली सूक्ष्मदर्शकांतराखाली तपासल्या जातात. आणि या पेशींच्या मध्ये काही अबनॉर्मॅलिटी असेल किंवा काही पॅथॉलॉजी असेल तर ही ताबडतोब लक्षात येते आणि ही कॅन्सरची सुरुवात असू शकते. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने वयाच्या 40 वर्षांनंतर पॅप स्मिअर किंवा पॅप टेस्ट ही करून घेणे अत्यावश्यक आहे. पॅप टेस्ट ही रिपीटेडली रेग्युलरली जर केली तर त्याचा प्रतिबंध होऊ शकतो.